नमस्कार, माझे नाव तनुजा रमेश गुरसुरे. मी आता सातवी शिकते. माझ्या गावचे नाव नागलगाव. मी माझ्या गटाचे नाव प्रगती किशोरी गट. मी प्रश्न विचारला आहे की
प्रश्न विचारला आहे की कशाला बोलायचं, तर लिहिलेलं कशाला बोलायचं, तर लिहिलेला आहे. आता प्रश्न आहे की नाही.